ग्रामर का चैलेंज लेने के लिए आए हाय, मतलब माशाल्लाह इतने ज्यादा कॉल्स आ रहे हैं आज।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं आपके साथ है। ग्रामर डे सेलिब्रेट करतोय अपन, डायरेक्टली काय चैलेंज दिले मी ते ऐकूयात। धनंजय बोल।
रॅपिड फायर
तुला चॅलेंज घ्यायचंय?
हो।
बरं, मला सांग तुला व्याकरण किती आवडतं? भीती वाटते की आवडतं?
आवडते।
ओके, मराठी, हिंदी, इंग्लिश सगळ्या भाषांचं आवडतं?
हिंदी नाही, संस्कृत।
ओके, संस्कृत होतं तुझं। तू काय करतोस?
आता 10वीत आहे मी, स्ट्रेस मॅनेजमेंट साठी आता रेडिओ ऐकायला होतं।
ओके ओके, लगेचच रॅपिड फायर सुरू करूयात आपण। ओके बरं, मला सांग आशीर्वाद जो आपण मराठीत लिहितो त्याच्यावरचा व चा रफार असतो की श वर रफार असतो?
वर रफार असतो।
एक्झॅक्टली करेक्ट आहे तुझं आन्सर। पंक्चर म्हणतात की पंक्चर म्हणतात?
पंक्चर म्हणतात।
पंक्चर नाही, पंक्चर असतं ते। क आणि च जोडलेलं असतं एकमेकांना। पाण्यातला ण कुठला असतो, बाणाचा की नळाचा?
बाणाचा।
एक्झॅक्टली करेक्ट आहे तुझा आन्सर। आणि तू ऑलमोस्ट 3 पैकी 2 उत्तर अगदी करेक्ट दिलेली आहेत। कॉंग्रॅच्युलेशन्स।
थँक्यू।
बाय धनंजय।
हनुमान बोलतो मॅडम।
बोला हनुमान। बरं आहे का, चॅलेंज घ्यायचंय आज व्याकरणाचं?
ओके मॅडम।
आशीर्वाद मध्ये व वरती रफार असतो की श वर असतो?
आशीर्वाद मॅडम
श वरती कसा असेल? बरं, व वर असतो ना।
ओके मॅडम,
श वर झाला तर तो
ओके आशीर्वाद। बरोबर मॅडम,
हा तेच तर, श वर रफार दिला तर ते आशीर्वाद होईल ना, आशीर्वाद नाही होणार।
हो मॅडम,
काय मज्जा येते ना ग्रामर चॅलेंज द्यायला आणि रॅपिड फायर खेळायला। म्हणजे घाईघाईमध्ये कधी कधी चुकतात उत्तर। बेसिकली खरं उत्तर काय ते माहीत असतं, पण घाईघाईमध्ये होतं असं। तुम्हाला पण जर चॅलेंज घ्यायचं असेल ना, पटकन कॉल करा 9607007935 वर। स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। बज जाते रहो।